अध्याय दूसरा, श्लोक 14। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यांस्तांस्तितिक्षस्व भारत। एथ नेणावया हेच कारण जे इंद्रिया आधीनपण तिही आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे। इंद्रिय विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे। जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे। देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे। मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचे नि संगे कारण संतोष खेदा। भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे। सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तोषू देता। तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू, म्हणवनी हा अपभ्रंशु विषय संगू। देखे इंद्रिया अधीन होईजे तैं शीतोष्णाते पाविजे, आणि सुखदुखी आकळीजे आपण ते। या विषया वाचूनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा। हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नींचा आभासे भद्र जाती। देखे अनित्य त्या परी म्हणोनी तू अव्हेरी, हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहाला हलमोह शांतये। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। आपण आतापर्यंत भगवद्गीतेमध्ये सांगितलेली सांख्य बुद्धी किंवा ज्ञान विचार, आत्मज्ञान विचार हा पाहिला। शिवाय हा आत्मज्ञानाचा विचार राखून कर्म करण्याची युक्ती ज्याला भगवद्गीता योग बुद्धी म्हणते ते पाहिला। आपल्याला अष्टांग योगाच्या ध्यानाची माहिती भगवद्गीतेतली अशी घ्यायची आहे। खरं म्हणजे आत्मविषयक विचार जसा सांगितला तसाच्या तसा जर ग्रहण झाला असता व्यक्तीला, मनुष्य मात्राला, आणि तो आत्मसुखामध्ये विचार ऐकल्याबरोबर रमला असता, तर सहजच त्याच्या कर्मांमध्ये ती गोष्ट उतरली असती, म्हणजे कर्मयोग साध्य झाला असता, कर्मयोग वेगळा सांगण्याची गरज भासली नसती। पण तसं घडत नसल्यामुळं आत्मविषयक विचार बाजूला राहतो आणि कर्म करताना देहबुद्धी वाढत जाते अशी अडचण निर्माण होत असल्यामुळं भगवंतांनी हा आत्मविषयक विचार किंवा आत्मज्ञान राखून किंवा ते सांडी विखुरी न जाता सांभाळून ठेवून कर्म करण्याची कला सांगितली. तो भगवद्गीतेचा कर्मयोग. असं असल्यामुळं कर्मयोगामध्ये देखील आत्मज्ञानाचा विचार त्याचं अनुसंधान आहे आणि कर्म करण्याची युक्ती आहे. त्यामुळं या कर्माच्या अंती देखील तो ज्ञानाला प्राप्त होतो. तो शांती सुखाला प्राप्त होतो. म्हणून पाचव्या अध्यायामध्ये युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोती नैष्ठिकीम असं म्हटलं. पुढे काही गरज नाही ध्यानाची. जर एवढंच जमलं, खरं म्हणजे कर्मयोगाची गरज नाही जर ज्ञान विचार जमला तर, पण तो जमत नसल्यामुळे कर्मयोगाचा विचार आला. आणि या कर्मयोगाच्या विचाराचं सांगोपांग आचरण, शास्त्रोक्त आचरण घडून तो जर शांती सुखाला प्राप्त झाला तर परमार्थ संपलाच. त्याच्या पुढं आणि काही करण्याची गरज नाही. पण तसं होताना दिसत नाही. असं असल्यामुळे या कर्मयोगाला देखील ध्यान ही गोष्ट आवश्यक ठरली. म्हणून ध्यानाचा विचार भगवद्गीतेमध्ये आला. आत्मचिंतना सहित तसं इंद्रिय नियमनपूर्वक फलाशा त्यागपूर्वक किंवा फलाशा त्याग साधून कर्तृत्व भावना सोडून आणि ममत्व रहित होऊन कर्म केल्याने आत्म्याशी युक्तता साधते. आणि अशी आत्म्याची युक्तता साधल्यामुळं हा युक्त झालेला कर्मयोगी शांतीला प्राप्त होतो. मात्र जर या न्यायाने कर्म करता आली नाहीत तर काय हा प्रश्न निर्माण होतो. हे थिरॅटिकली बरोबर आहे. जर अशा प्रकारे सगळं जमलं तर तो शांतीला प्राप्त होतो. युक्त हा कर्म फलम त्यक्त्वा शांतीम आपनोती नैष्ठिकीम. पण जर आत्मचिंतन घडलंच नाही किंवा अपुरं घडलं, इंद्रिय नियमन कर्म करताना करू शकला नाही, विषयांच्या ओढीनी इंद्रिय स्वैर वर्तन करायला लागली, किंवा कर्म करताना सरळच कर्माचा हेतू फलाशा, त्या फलाशेकडे अतिदृष्टी लागली, कर्म करताना मी करतो असा अहंभाव निर्माण झाला, अभिनिवेश निर्माण झाला किंवा ममत्व निर्माण झाला, असं जर झालं तर कर्मयोग तितक्या प्रमाणामध्ये लंगडा पडेल. अर्थात तो युक्त राहणार नाही, तो शांतीला प्राप्त होणार नाही. आत्म्याशी त्याची युक्तता साधणार नाही. फलाची इच्छा निर्माण झाल्यामुळं कुठेतरी बंध निर्माण होईल. तसं कर्म करताना तो संगी राहील. देहाचा संग, फळाचा संग, कर्माचा संग, आणि हा संग देखील या लौकिक जीवनामध्ये आणि पारलौकिक जीवनामध्ये देखील निर्माण होऊ शकतो. जशी आत्ता केलेली कर्म जी आहेत ती पुढे कधीतरी उपयोगी यावीत. पुढच्या जन्मात अथवा देह पडल्यानंतर अशा प्रकारच्या कामना निर्माण झाल्यामुळं पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू अशा चक्रात व्यक्ती सापडते. तुकाराम महाराजांनी जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं म्हटलेलं आहे. ते याच कारणाकरता. याचं कारण आत्मविचार साधून जर कर्मयोगाची युक्ती जमली नाही तर त्या जीवनात वासना शिल्लक राहणार. अशा वेळेला उपाय काय? कर्मयोगाचं आचरण करण्याची तर इच्छा आहे, आत्मविचार सांभाळून ठेवण्याची देखील इच्छा आहे, पण ते जमत नाहीये. तर उपाय राहतो की यथाशक्य आत्मस्वरूपाचं स्मरण त्यांनी करावं, तसंच यथाशक्य कर्मयोगाचं आचरण त्यांनी करावं. पण हे करत असताना कर्मयोग सोडावा किंवा आत्मचिंतन सोडावं असा त्याचा अर्थ नाही. हे सगळं यथाशक्य करत राहावं, पण तरी देखील आत्मज्ञानामध्ये रमण्यासाठी म्हणून आणि कर्मयोगानी किंवा कर्म केल्यानी आत्मज्ञान अंतरू नये म्हणून आपल्याला ज्या मनानी बुद्धीनी आणि इंद्रियांनी कर्म करायची ती अधिक तयार करणं ज्ञान विचाराकरता आणि कर्मयोगाकरता, एवढी एकच गोष्ट शिल्लक राहते. त्यामुळे कर्मयोग साधण्यासाठी आपली देह इंद्रिय मन बुद्धी ही अधिक सुयोग्य करावीत असा कोणता तरी उपक्रम हाती घेणं गरजेचं राहतं, की ज्यामुळं नियत कर्म करत असतानाच मी आणि माझं या भावनेचा त्याग इंद्रिय मन बुद्धीकडून घडेल, तसंच आत्मबुद्धीचं देखील स्मरण राहील, तो युक्त होईल आणि शांतीला प्राप्त होईल. हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचं नावच यमनियमपूर्वक आचरला गेलेला ध्यानयोग, बाकी काही नाही. हा ध्यानयोग यमनियमादी 8 अंगांचा अभ्यास आहे. हा ध्यानयोग किंवा ध्यानाची साधना ही सद्गुरूंकडून शिकावी, सद्गुरूंच्या सानिध्यात शिकावी आणि गुरुपदिष्ट मार्गाने ते करत राहावं. सद्गुरूंच्या सानिध्यात एकूणच परमार्थ सिद्धीला जातो. त्यामुळं या ध्यानयोग साधनेच्या पर्यंत आपण कोणत्या क्रमाने आलो हे जर पाहिलं तर ही साधना करण्यासाठी देखील सद्गुरूंकडून आत्मविचार समजून घेणं आणि अनुग्रह घेणं आणि अनुग्रहपूर्वक उपासना करायला सुरुवात करणं, सद्गुरूंकडून आत्मज्ञानाचा उपदेश घ्यावा, हा आत्मज्ञानाचा उपदेश सद्गुरूंच्या आचरणामधून कसा प्रतीत होतो ते सद्गुरूंना पाहून शिकून घ्यावं, त्यांचं निरीक्षण करत राहावं, सद्गुरू देखील मातेच्या प्रेमाने करुणेनी आणि शिष्याच्या उद्धाराच्या तळमळीनी शिष्याला उपदेश करत असतात. शब्द ज्ञाने पारंगतु ब्रह्मानंदे डुल्लतु शिष्य प्रबोधिनी समर्थु असं सद्गुरूंचं वर्णन नाथांनी केलेलं आहे. तसं मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की कर्मयोग देखील सद्गुरूंच्या वर्तनाकडे पाहून शिकावा. कर्मयोगातले नियम हे एरवी जाचक वाटतात, पण सद्गुरूंकडे पाहून ते चांगले समजतात. तसंच यमनियमादी अष्टांग योग देखील आणि या अष्टांग योगाची सर्व अंग देखील सद्गुरूंकडून शिकावीत, त्यांच्या जीवनात ती पाहावीत, त्यांच्या जीवनावरून समजून घ्यावीत आणि यथाशक्य आचरणात आणावीत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशा 8 अंगांनी हा ध्यानयोग सिद्ध होत असतो. हे जे यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे शब्द आहेत हे पतंजली महामुनींनी उच्चारले. त्यांच्या सूत्रांमध्ये हे आलं. भगवद्गीतेमध्ये या अंगांनी सांगितलेलं नाहीये. आपण गीतोक्त ध्यान पाहत असलो तरी देखील या यमनियमांच्या खुणा भगवद्गीतेमध्ये देखील सापडतात. या नावाने नाही तरी देखील त्या अशा सापडतात. आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा ठिकठिकाणी यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असा उल्लेख करून त्या वर्णन केलेले आहेत, सांगितलेले आहेत. पतंजलींचा काळ हा भगवद्गीतेच्या काळाच्या नंतरचा समजला जातो, त्यामुळे भगवद्गीता पतंजलींना रेफर करेल असं होत नाही. पण आपल्याला दोघांनाही रेफर करता येणं शक्य आहे. आपण या दोघांच्याही नंतर असल्यामुळं हे शास्त्र कसं विकसित होत गेलं हे पाहणं मोठं रोचक असं ठरेल. त्याच्यातले जे पहिले यमनियम आहेत या यमनियमांना एकूण योग मंदिराचा पाया मानलं जातं. एखादी इमारत जर बांधायची झाली तर पाया जोत भिंती कळस आणि शिखर अशा प्रकारेच मंदिर बांधलं जातं. तर यमनियम हे ध्यान साधनेचा पाया आहेत असं म्हटलं जातं. हे यमनियम म्हणजे स्वधर्म कर्मामध्येच, म्हणजे मगाजपासून चाललेल्या विषयामध्ये ज्ञानविचार कर्मविचार या कर्मविचारामध्येच आणि काही गुणांची भर घालणं एवढंच आहे. कर्म करणं सातत्याने हे तर गरजेचंच आहे, ती टाळताही येत नाहीत. पण कर्मयोगामध्ये जो रोख नव्हता अशा काही गुणांचा यमनियमांमध्ये समावेश करण्यात आला. तो देखील ध्यानाकरता पूर्वतयारी घडावी म्हणून समावेश करण्यात आला. यमनियम हे सर्वसामान्य मानवी जीवन अधिक उज्ज्वल करण्यासाठी म्हणून सांगितले गेलेले आहेत. एखाद्या व्यक्तीचं सर्व जगताशी एकूण सहजीवन असतं. हे सहजीवन अधिक प्रेमाचं अधिक सौहार्द्राचं अधिक सहकार्याचं असं घडण्यासाठी काही गुणांनी ते सहजीवन युक्त असणं गरजेचं आहे. त्या गुणांची जर कल्पना नसेल किंवा तसं आचरण नसेल तर समाजाकडून देखील त्या व्यक्तीला काही संघर्ष सहन करावा लागतो. त्यामुळे साधक समाज जीवनामध्ये अविरोध प्रेमानी आणि शांतीनी जर राहू इच्छित असेल तर या यमनियमांचा अंतर्भाव जीवनामध्ये करणं हे गरजेचं राहतं. आणि त्याच्या साधक दशेला समाजाचा असणारा विरोध, संभाव्य विरोध, तो मावळतो. या अभ्यासाने एकूण समाज देखील स्थिर शंका विरहित शांततेत आणि एका उत्कृष्ट नैतिकतेमध्ये नैष्ठिकतेमध्ये असा राहायला मदत होते. एकूण समाज देखील जर अनेक लोक समाजातले असा अभ्यास करत असतील तर या गुणांनी सुसंपन्न व्हायला सहज मदत होते. यमनियम जसा योग मंदिराचा पाया आहे तसं यमनियमांनंतर जे आसन सांगितलेलं आहे त्या आसनाच्या अभ्यासाला योग मंदिराचं जोतं समजलं गेलेलं आहे. हा जो आसन अभ्यास आहे त्या आसन अभ्यासामध्ये दोन अर्थ स्वाभाविक रीतीने प्रतीत होतात. त्याच्यातला महत्वाचा अर्थ म्हणजे कोणत्या प्रकारचं आसन किंवा मांडी घालून ध्यानाचा अभ्यास करावा आणि त्याच्यामध्येच असणारा दुसरा अर्थ तशा प्रकारचा अभ्यास सहज घडण्यासाठी म्हणून शरीर आरोग्य बलसंपन्न आणि लवचिक असं ठेवण्याची गरज राहते. त्यामुळे काही प्रकारे स्नायूंना ताण देणारा व्यायाम तसं स्नायूंना बळ देणारा व्यायाम म्हणून योगासनं, सूर्यनमस्कार किंवा एखादा मैदानी खेळ हे साधकाचं शरीर नीट ठेवण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून आसन विचारामध्ये केवळ आसन नसून व्यायामाचाही विचार अंतर्भूत केला गेला आणि पुढे पुढे आत्ता आत्ता जास्ती करून त्याचा अपभ्रंश होऊन योगा करणं म्हणजे व्यायाम करणं एवढाच अर्थ शिल्लक राहिला. योगा करणं याचा अर्थ केवळ व्यायाम करणं नव्हे पण ध्यानाच्या अभ्यासाकरता अतिशय आवश्यक असणारी शरीराची सुस्थिती राखण्यासाठी म्हणून व्यायामाचा देखील सहज अंतर्भाव किंवा व्यायामाचा सहज विचार या आसन या गोष्टीमध्ये अवश्य येतो. तो भगवंतांनी सांगितलेला नाही, मात्र योगशास्त्र सांगतं. आणि अशा व्यायामामुळे जे स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग अशा व्यायामामुळे सदृढ झालेल्या देहाने ध्यान साधनेच्या दीर्घ बैठकी करणं, दीर्घ बैठकी म्हणजे दीड तासाच्या पेक्षा जास्त जर ध्यानाचा अभ्यास साधायचा असेल तर 22.5 मिनिटं बसून चालणार नाही, 42 मिनिटं बसूनही चालणार नाही. तसं जर म्हटलं तर ध्यानाचा अभ्यास हा दीर्घ बैठकींनी सिद्ध होतो. एखाद्या पात्रात असणारं पाणी जल हे स्थिर राहण्यासाठी म्हणून पात्र स्थिर ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे मग त्याच्या आत असणारं जल देखील जसं स्थिर होतं तसं शरीर कित्येक काळ स्थिर ठेवल्यामुळं एका विशिष्ट अभ्यासाच्या रोखामुळं मन देखील स्थिर आणि शांत होऊ शकतं. अशी ही प्रदीर्घ ध्यान साधनेची बैठक स्थिर आणि सुखमय अशी असावी. आसनाभ्यास हा ध्यानाच्या अभ्यासामध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे, कारण आसनच नसेल तर पुढे काहीच करता येणार नाही. जर बसूच शकत नसेल तर होणार कसं? आसनानंतर जो प्राणायाम सांगितलेला आहे त्या प्राणायामाला योग मंदिराच्या भिंती म्हटलेला आहे. आपल्या प्राणशक्तीचा संचार सर्व शरीरभर असतो, तो प्रत्यक्ष असतो आणि अप्रत्यक्ष देखील असतो. हा संचार होण्यासाठी मूळ आपलं श्वसन हे कारणीभूत असतं. त्या श्वसनामुळे सर्व पेशींना एक प्रकारची प्रेरणा आणि चेतना मिळते आणि त्या उत्साहाने सर्व शरीरभर आपलं आपलं काम करण्यासाठी म्हणून प्रवृत्त होतात. ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती देखील श्वासामुळेच निर्माण होते. श्वास आणि त्याच्या बरोबरीने चालणारे हृदयाचे ठोके या कारणाने सर्व शरीरभर रक्त पसरत असत आणि हृदयात जमा देखील होत असत. अर्थात प्राणशक्तीमुळेच आपली इंद्रिय, स्नायू, सांधे रक्त, मांस, त्वचा, ज्ञानेंद्रिय, मेंदू या सर्वांना बळ प्राणशक्तीमुळेच मिळत असतं। प्राणाचा मनाशीही जवळचा संबंध आहे, प्राणाचा विकारांशीही जवळचा संबंध आहे। प्राण, मन आणि विकार यांचा परस्पर संबंध आहे। प्राणशक्तीचं जर नियमन केलं तर त्याचा आयुष्याकरता, जे दीर्घायुष्याकरता देखील उपयोग होऊ शकतो, आरोग्याकरता उपयोग होऊ शकतो, पचन संस्था सुधारते, असे विविध उपयोग प्राणाच्या नियमनामुळं होऊ शकतात। ध्यानाचा जो पुढचा अभ्यास आहे, हा पुढचा अभ्यास प्राणशक्तीचं नियमन करूनच केला जातो। आपण सच्चिदानंद परमात्मा आहोत किंवा परमात्मा स्वरूप आहोत असं स्मरण ठेवत प्राणशक्तीचं नियमन कसं करायचं ते सद्गुरु शिकवत असतात। अशा या प्राणायामाच्या नंतर अतिशय महत्वाचा असा अजून एक घटक येतो, तो म्हणजे प्रत्याहार। प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याला योग मंदिराचं चढतं वाढतं शिखर असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये प्रत्याहार हा जितकं चिंतन करू तितकं कमी इतका महत्वाचा विषय आहे। आपलं जे चित्त आहे ते चित्त नेहमी विषयांच्या संदर्भात चिंतनामध्ये निमग्न असत। चित्तम चित्त च विजानीया तकार रहितम यदा तकार तु विषयाध्यासः। खरं म्हणजे चैतन्य स्वरूप असणारा पण विषयामुळे जड झालेला, विषयाध्यासामुळे जड झालेला असा चैतन्याचा प्रवाह चित्त या दशेला प्राप्त होतो आणि तो बहुधा विषयाचंच चिंतन करत असतो। चित्त जसं विषय चिंतन करतं तसं चित्तामध्ये अजून एक क्षमता असते, त्या चिंतनाबरोबर त्या त्या चिंतन विषयाचं जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाला स्फूर्ती देणं, प्रेरणा देणं किंवा चालवणं ही गोष्ट चित्तामुळे घडते। असं असल्यामुळं समोर तशा प्रकारचा विषय नसताना देखील जर चित्तामध्ये चिंतन सुरू झालं तर संबंधित इंद्रियावर परिणाम होऊ शकतो। उदाहरणार्थ चिंतेची आठवण झाली तर तोंडाला पाणी सुटणं, अशा प्रकारे सर्व इंद्रियांवर परिणाम होऊ शकतो आणि इंद्रियांच्या ठिकाणी विषय भावना निर्माण होते। ध्यानाच्या वेळेला देखील साधक या अडथळ्याला वारंवार सामोरा जात असतो, कारण ध्यान समयी देखील तो भले चांगल्या हेतूनी म्हणजे आत्मप्राप्तीच्या हेतूनी ध्यानाला बसलेला असेल तरी देखील त्याचं चित्त हे विषयाचं चिंतन करू शकतं, विषयाच्या चिंतनामध्ये ते निमग्न राहू शकतं। अशा वेळेला विषय चिंतनाचा दोष ध्यान साधकाच्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्या चिंतनामुळे त्याची इंद्रिय देखील प्रसंगी प्रेरित होईपर्यंत हे चिंतन त्याला घेऊन जाऊ शकतं। प्रत्याहाराचा अर्थ असा आहे की ध्यानाच्या वेळेला विषय चिंतनाचा दोष प्रयत्नपूर्वक टाळणं। हा जर टाळता आला तर त्यामुळे चिंतनाचा इंद्रियांवर होणारा परिणाम टळतो। असं चित्त बहिर्मुख न होता आत्मभावाशी संलग्न राहतं आणि चित्त जर आत्मभावाशी संलग्न राहिलं तर प्रेरित न झालेली इंद्रिय देखील विषयाच्या चिंतनानी ती आत्मभावाशी निगडीत राहण्यासाठी साधकाला मदत करतात. याला प्रत्याहार असं म्हणतात. इंद्रियांच्या प्रती जो आहार आहे विषयांचा तो न देता इंद्रिय देखील आत्मचिंतनामध्ये सहकार्य करणं, ध्यान साधना करत असताना साधकाची इंद्रिय बहिर्मुख न राहता चित्ताबरोबर आत्मभावाशी जेव्हा जडून राहायला लागतात तेव्हा ध्यानातले बहुतेक अडथळे संपतात. ध्यान करत असताना बाह्य विषयाचा काही बाह्य विषयांचा स्पर्श साधकाला सहज घडतो, जसा शब्द तो आपल्या हातात नसल्यामुळं तो बाहेर निर्माण होत असल्यामुळं आणि ते संबंधित इंद्रिय बंद करण्याची सवय नसल्यामुळं श्रोत्राद्वारे त्या शब्दाचं ज्ञान साधकाला होतं. किंवा नाकाला गंध येणं, घ्राणेंद्रियाला गंध समजणं, अशा वेळेला देखील त्या गंधामध्ये रमून राहणं हे साधक आपोआप बहिरमुखून त्याच्या गंधाशी त्या विषयाशी रमून राहू शकतो. त्यामुळं विषयाचा प्रत्यक्ष स्पर्श जरी झाला तरी इंद्रियासहित चित्तवृत्ती जर आत्म्यामध्ये जडून राहण्याची सवय प्रत्याहाराच्या साधनेमुळं सावधपणामुळं ठेवली, त्या विषयाचं चिंतन न करता त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं तर चित्त बहुतांश काळी आत्म्यामध्ये रमायला अतिशय उत्सुक असतं आणि रमू शकतं. त्यावेळेला इंद्रिय देखील निष्प्रभ होतात विषयांच्या ठिकाणी आणि चित्ताला सहकार्य करून ती स्वस्थ बसतात. ती जणू बाहेर विषयांचा भोग घ्यायच्या ऐवजी आत्म्याचा भोग घ्यायला लागतात. अशा प्रकारे प्रत्याहाराच्या अभ्यासाने चित्त आत्मस्वरूपापाशी वारंवार जडून राहायला जर सुरुवात झाली अशा चित्ताला आत्मभानामध्ये मग प्रयत्नपूर्वक बांधून ठेवण्याचा साधक देखील प्रयत्न करतो, त्याला धारणा असं म्हणतात. प्रयत्नपूर्वक अशा प्रकारे सहजच आत वळलेलं चित्त आत्मभानामध्ये धरून ठेवणं ही युक्ती साधकाला जमायला सुरुवात होते. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा ती त्याच्या साधक दशेची अतिशय कृपा प्राप्त झालेली स्थिती समजायला हरकत नाही. किंचित काळ असं आत येणारं चित्त आत्मभानामध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी धारण करता येणं याला धारणा असं म्हटलेलं आहे. या धारणेमुळं चालू क्षणात क्षणभर आत्मभावाशी निगडीत झालेलं चित्त त्याच्या पुढचा क्षण क्षण पुढचा क्षण पुढचा क्षण अशा पद्धतीने तसंच राखून ठेवणं हा आत्मानुभव पुढच्या क्षणी नाहीसा होऊ न देता तसाच धरून ठेवण्याचा प्रयत्न करणं किंवा धरून ठेवता येणं तो टिकून ठेवणं किंवा टिकणं याला ध्यान असं म्हणतात. धारणा म्हणजे किंचित काळ आत्मभान, ध्यान म्हणजे त्याच्यापेक्षा काही अधिक काळ, काही अधिक क्षण आत्मभावामध्ये चित्त टिकून राहणं. ध्यानाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी अवस्था. या समाधी अवस्थेमध्ये दीर्घकाळ चित्त आत्म्याशी जडून राहतं आणि नाहीसच होतं. ते धारणेच्या वेळेलाच नाहीस झालेलं असतं, पण तितकं लक्षात येत नाही. आत्मभावाची प्रचिती आली एवढं किंचित काळ समजतं, ध्यानाच्या वेळेला थोडं अधिक समजतं. तर समाधी स्थितीमध्ये जणू चित्तरहित अशी स्थिती प्राप्त होते. चित्तच शिल्लक राहत नाही. ध्याता, ध्येय आणि ध्यान यांची एकरूपता होऊन जाते आणि ही एकरूपता दीर्घ काळ टिकते. समाधी हा योग मंदिराचा कळस सांगितलेला आहे. अशा प्रकारच्या या योग मंदिरामध्ये राहत कोण? तर सच्चिदानंद परमात्म भाव, त्याची प्रचिती, हाच जणू कोणी देव, तो या योग मंदिरामध्ये सुप्रतिष्ठित होतो. या देवाला योग मंदिराच्या आत आणि नंतर नंतर बाहेर देखील सर्वत्र सच्चिदानंदाचीच प्रचिती येऊ लागते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या पाच साधनांना योगाची बहिरंग साधन असं शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे. आणि धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांना योगाची अंतरंग साधन असं म्हटलेलं आहे. या आठ अंगांना एकसारखं महत्व आहे असं काही जण मानतात. तर या आठ अंगांना एकसारखं महत्व आहे असं काही जण जाणकार किंवा तज्ज्ञ मानत देखील नाहीत. योगाच्या अभ्यासापैकी नियम म्हणजे कायिक व्रतांचं परिपालन आणि यम म्हणजे मानसिक व्रतांचं परिपालन. याच्यातलं जो नियम आहे म्हणजे कायिक व्रतांचं परिपालन हे शक्य तितकं करावं असं सांगितलेलं आहे. मात्र यमाचं म्हणजे मानसिक व्रतांचं अनुष्ठान हे केलंच पाहिजे. जर केलं नाही तर साधक योग भ्रष्ट होईल असं म्हटलं जातं. तसंच आसन प्राणायामाचे अनुष्ठान जे आहे ते ज्याच्या त्याच्या प्रकृतिमानाप्रमाणे करावं. याचा अर्थ एकाला शरीर सदृढ राखणं हा जरी उद्देश असला तरी किती व्यायाम करावा हे प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणेच अवलंबून राहतं. एकसारखा व्यायाम सगळ्यांना झेपेल सोसेल असं नाही. तसंच प्राणायामाचं देखील आहे. प्राणायाम देखील किती वेळ आणि किती प्रमाणात करावा हे प्रकृतीगणिक बदलत जाऊ शकतं. पण प्रत्याहार मात्र केलाच पाहिजे असं शास्त्र म्हणतं. तसं धारणा, ध्यान आणि समाधी या अंतरंग साधनांचं अनुष्ठान हे केलंच पाहिजे या सदरामध्ये आहे. म्हणून यम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याचं अनुष्ठान यथावत आणि पूर्णत्वानी झालं पाहिजे असं शास्त्र म्हणतं. किंवा शास्त्र म्हणतं म्हणण्यापेक्षा त्याच्यातले जाणकार, काही जाणकार याच्यावर जास्त भर देतात. आणि नियम, आसन आणि प्राणायाम ही अंग योगाला पूरक आणि पोषक आहेत. म्हणून अनुष्ठान करण्यासारखी आहेतच आहेत. मात्र त्याच्यावर योगाची प्रगती सर्वस्वानी अवलंबून आहे असं नसल्यामुळं ती शक्य तितकी मात्र आचरायची आहेत. योग मंदिराचा पाया असलेल्या या साधनांपैकी यम याचा अर्थ मानसिक व्रत, यम या शब्दामुळे आपल्याला संस्कार वशात मृत्यूची आठवण येते. मृत्यूची अधिष्ठात्री देवता म्हणून यम सांगितलेला असल्यामुळं आपल्याला पटकन यम म्हटल्यानंतर बरोबर समजतं. पण इथं यम या शब्दाचा तसा अर्थ नाही. उपासनेची योग्यता प्राप्त व्हावी म्हणून केवळ मनाने आचरल्या जाणाऱ्या अशा व्रतांना यम असं म्हणतात. ही मानसिक व्रत म्हणून सांगितलेली आहेत. हे यम विशेष करून पाच सांगितलेले आहेत, काही जण दहा सांगतात. पण अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे पाच यम सांगितलेले आहेत. ही मानसिक व्रत आहेत आणि याचं अनुष्ठान हे केलंच पाहिजे अशा सदरामध्ये आहे. जसं अहिंसा ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेला जगाचिया सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाण असं म्हटलेलं आहे. सर्व जगाला सुख व्हावं म्हणून शरीरानी मनानी आणि वाचेनी वर्तन करणं याला ते अहिंसा असं म्हणतात. जगाला दुःख न देण्याची दक्षता हे अहिंसेचं वैशिष्ट्य आहे. ही या मानसिक व्रतांमध्ये एक तत्व आहे ते समजून घेतलं पाहिजे. कारण मानसिक तत्व जरी तुम्ही आचरण करण्याचं मनानी आचरण करण्याचं असेल आणि जगतासंबंधी भले आचरण करण्याचं असेल, पण आपला जो मानसिक भाव असतो तो आपल्यावर उलटून येतो असा नियम आहे. जसा मनामध्ये क्रोधाचा भाव असेल तर तो उलटून आपल्यावर येतो, कामाचा भाव असेल तर तो उलटून आपल्यावर येतो. तो जगामध्ये काही काम परिणाम करेल पण प्रत्यक्षतः त्याचा खरा परिणाम स्वतःवर होत असतो. असं असल्यामुळं अहिंसा हे व्रत सांगितलेलं आहे. कारण अहिंसा हे जर व्रत सांभाळलं तर जगाकडून तुम्हाला शांती सुख मिळेल की ज्यामुळे तुम्ही ध्यानाला किंवा साधनेला तुमच्या नियत कर्मांना उत्तम प्रवृत्त होऊ शकाल. कारण एका शांततापूर्ण सहजीवनासाठी म्हणून तुम्ही हे मानसिक व्रत ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि तशा प्रकारचं आचरण करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि तसंच सत्याकडे देखील पाहावं. सत्य म्हणजे खरं अंतिमत सर्वांचं हित होईल असं वर्तन, भाषण, लेखन किंवा अभिव्यक्ती हे सत्याचं स्वरूप आहे. याच्यापेक्षा जास्त सत्याची वाचिक सत्य, लाक्षणिक सत्य, लक्षांशांनी सत्य, अंतिम सत्य असा खूप खल करण्यापेक्षा सर्वांचं हित होईल असं आणि सत्स्वरूप परमात्मा जेणेकरून प्राप्त होईल अशा प्रकारचं वर्तन, भाषण, एकूण अभिव्यक्ती होईल त्याला सत्य असं म्हणतात. आणि हे सत्य आत मनात पाहिजे व्रत म्हणून, तर ते बाहेर सहज प्रगट होईल. प्रगट झालं नाही तरी चालेल, कारण मानसिक भाव तुमच्यावरच उलटून येत असतो. तसंच अजून एक तिसरा यम अस्तेय सांगितलेला आहे. अस्तेय याचा अर्थ परधन, दुसऱ्याचं घर दार, दुसऱ्याचं वित्त वैभव, दुसऱ्याची कांता यांचा मनतः त्याग. मनानी देखील ते नको असणं याला अस्तेय असं म्हणतात. अस्तेय जर सुप्रतिष्ठित झालं तर सर्व जगताचा तो धनी होतो, सर्व जगताच्या संपत्तीचा तो धनी होतो असं पतंजलींनी म्हटलेलं आहे. विनोबा असं म्हणतात की मी अस्तेयानी जग जिंकतो आणि अपरिग्रहानी जिंकलेलं सोडून देतो. जग जिंकणं हा हेतू नाही, त्याचा एक परिणाम म्हणून सांगितलेला आहे, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. तसं ब्रह्मचर्य हा हे मानसिक व्रत सांगितलेलं आहे. ब्रह्मचर्याचा जो सामान्य अर्थ आहे तो ग्राम्य समजल्या जाणाऱ्या विषयाचं चिंतन आणि सेवनापासून अलिप्त राहणं, संबंधित इंद्रियांचा संयम करणं आणि इंद्रियातीत अविनाशी आनंद स्वरूप अशा ब्रह्मभावाचं चिंतन करणं, या दोन्ही अंगांनी ब्रह्मचर्य सुसंपन्न होतं. आणि शेवटचा यम सांगितलेला आहे तो म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रहाचा अर्थ असा आहे की आपलं चित्त मानसिक व्रत असल्यामुळं प्रत्यक्षतः आपण सर्वस्वी परिग्रही असतो, आपलं जीवन दुसऱ्यावरच अवलंबून असतं. कोणीही जरी झाला, नोकरी करत असला तर कोणीतरी त्याला पैसे देईल पगार म्हणून, धंदा करत असला तर तो जो काही धंदा करतो त्याच्यातून परिग्रह पैसा त्याला मिळेलच, अनेक प्रकारचे भोग मिळतील. त्यामुळं परिग्रह हा प्रत्यक्ष नसून मानसिक व्रत म्हणून सांगितलेला आहे. आणि या अपरिग्रहामध्ये चित्त भोगामध्ये न गुरफटू देणं, भोग साधनांमध्ये गुरफटू न देणं, न सापडणं, तसंच धर्मानुचरण करणं, योगानुष्ठान सांभाळलं जाईल इतकाच संग्रह चित्तामध्ये ठेवणं, प्रत्यक्षतः खूप संग्रह असू शकेल पण जेणेकरून धर्माचरण आणि योगानुष्ठान सांभाळलं जाईल इतपतच झेपेल आपल्याला इतका संग्रह मनामध्ये असावा की मानसिक व्रत ही मुख्यतः संयम प्रधान अशी आहेत. त्याच्या पुढे जे नियम आहेत पुढच्या वेळेला आपण बघू. ही नियम म्हणजे कायिक आणि वाचिक व्रत. जशी मानसिक व्रत सांगितलेली आहेत तशी काही देहानी करण्याची, इंद्रियांनी सांभाळण्याची अशी व्रत सांगितलेली आहेत, ती नियम म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे ते नियम हे पाहिल्यानंतर हे योगशास्त्राप्रमाणे यम आणि नियम पाहिले गेले. मला असं वाटतं की मी जिथपर्यंत सांगणार होतो अथवा निरूपण करणार होतो ते इथपर्यंतच होतं यमनियमांमध्ये, जे खरं म्हणजे ठरवलेलं होतं. पण माझ्या हातात अगदी अचानक आपल्या सुधीरनी, गुरुदेव रानड्यांनी लिहिलेलं एक पुस्तक दिलं, ध्यानोपयोगी गीता असं त्याचं नाव आहे. आणि गुरुदेवांनी असं म्हटलं की गीतोक्त यमनियम असं एक प्रकरण गुरुदेवांनी लिहिलं. म्हणजे हे असे जरी यमनियम सांगितले नसले तरी देखील गीतेमध्ये साधकाचं कसं आचरण असावं की जेणेकरून तो उत्तम ध्यानाला प्रवृत्त होईल, तर ते मला अचानक मिळालं. मला असं वाटतं की या तऱ्हेनी एक गुरुदेवांची कृपाच आपल्यावर झाली. कारण मी असं ठरवलं की जितकं आपल्याला शक्य होईल तितकं परिपूर्ण बोलण्याचा आपण अभ्यास करू, प्रयत्न करू आणि योग्य वेळेला तो ग्रंथ माझ्या हातात आला. असं असल्यामुळं केवळ मी तोही विषय मांडणार आहे, कारण तो माझ्या असं लक्षात आलं की अतिशय अंतरंग पद्धतीने भगवद्गीतोक्त यमनियम असं त्यांनी म्हटलं. तर ते हा नियम सांगून झाल्यानंतर मग मी गीतोक्त यमनियम जे गुरुदेवांनी सांगितले जे ध्यानाकरता आवश्यक आहेत तर तेही सांगेन. आणि मग पुढे आसन, प्राणायाम, प्रत्याहार इत्यादी असा आता विषय सुरू राहील. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांति 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 हरि 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 स्वामी जी स्वामी जी प्रभु बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय रघुवीर समर्थ